नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातला प्रचार आज संपला. शनिवारी 8 राज्यातील 58 मतदारसंघात मतदान. डोंबिवली एमआयडीसीत अमुदान रसायन कंपनीत भीषण स्फोट. 3 कामगारांचा मृत्यू, 24 जण जखमी. राज्यात 2 दुर्घटनेत 8 जणांचा बुडून मृत्यू, तर उजनी जलाशयातल्या नौका दुर्घटनेतील 6 मृतदेह सापडले. आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातला प्रचार आज संपला. या टप्प्यात 8 राज्यातील 58 मतदारसंघात येत्या शनिवारी 25 तारखेला मतदान होणार आहे. यात बिहारच्या 8, हरियाणा 10, जम्मू काश्मीर 1, झारखंड 4, दिल्लीतल्या 7, ओडिशा 6, उत्तर प्रदेश 14 आणि पश्चिम बंगालमधल्या 8 जागांचा समावेश आहे. या 58 मतदारसंघांमध्ये 89 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याखेरीज जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेतली. पाणी पातळी वाढवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं यासाठी सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात सध्या 1250 गावांमध्ये 1837 टँकर सुरू असून टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपर्यंत तलाठ्यांपर्यंत सूचना दिलेल्या असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विभागातल्या सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीला उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या एमआयडीसीत अमुदान या रसायन कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागली. आज दुपारी 2:15 सुमारास ही घटना घडली. या आगीत 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 महिलांसह 24 कामगार जखमी झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. या स्फोटामुळे 1 ते 1.5 किलोमीटर परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणली जात आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान कंपनीतील स्फोट झाल्याची घटना दुःखद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत बचाव कार्य सुरू असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील 3 जवान, 2 तरुण आणि 1 स्थानिक नागरिकांसह 6 जणांचा मृत्यू झाला. काल प्रवरा नदीत 2 मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध आणि बचाव कार्याची मोहीम सुरू असताना ही घटना घडली. जवान कर्तव्यावर असताना पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकून उलटल्यानं हा अपघात झाला. यात धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपीचंद पावरा आणि वैभव सुनील वाघ यांचा समावेश आहे. मृत जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे धुळे इथं श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व 6 मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. 3 पुरुष, 1 महिला आणि 2 लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या 21 तारखेला ही दुर्घटना घडली होती. 2 दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोध मोहीम सुरू होती. दुर्घटनेनंतर 46 तासांनी हे मृतदेह सापडले. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या बोरपाडा धरणात बेडकी इथल्या 2 16-वर्षीय मुलींचा बुडून मृत्यू झाला. उज्ज्वला जयंता गावित आणि मिखा सानू गावित अशी दोघींची नावं आहेत. गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी त्या आज सकाळी आंघोळीला गेल्या त्यावेळी ही घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुली तालुक्यातील वरवंडी इथं बिबट्यानं हल्ला केल्यानं एका 4-वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 7:45 सुमारास घडली. वेदिका श्रीकांत ढगे असं या मृत मुलीचं नाव आहे. मुलगी अंगणात खेळताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला होता.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबईत अनधिकृत फलकांविरोधात महानगरपालिकेकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 36 मोठे अनधिकृत फलक काढण्यात आले असून कोल्हापूर, सांगली, मिरज आणि कपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातही सर्वेक्षणानंतर 31 अवैध फलक अतिक्रमण विभागाकडून काढण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. आमदार पाटील यांच्या पार्थिवावर करवीर तालुक्यातील सडवली खालसा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांनी 20 वर्ष कोल्हापूर काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं होतं. आमदार पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं. पाटील निधनानं राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानं सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक जाणतं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तर आमदार पाटील यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेले नेतृत्व आपण गमावलं अशा भावना उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केल्या. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आज ठिकठिकाणी साजरी होत आहे. भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा हा दिवस त्यांच्या शिकवणीचं स्मरण करून साजरा करण्यात येत आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जागजई इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त गोंडवाना समाजातील बांधवांची जत्रा फुलली आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त देव आंघोळ आणि देवदर्शन करण्यासाठी आदिवासी समाजबांधव इथं एकत्र जमतात. पूर्वापार वर्धा नदी पात्रात ही देव आंघोळ घातली जाते. या ठिकाणी काळा चौरव, पांढरा चौरव, राव, माळकोबाई या देवांना भक्तगण आंघोळीसाठी आणतात. वाजत गाजत हजारो आदिवासी समुदाय इथं आपापल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. हिंगोली शहरात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा इथून आज सकाळी फेरी काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नांदेड शहरात पौर्णिमानगर इथं वैशाख पौर्णिमेच्या व बुद्ध जयंतीच्या निमित्तानं तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आज 89 मचाणांवरून प्राणीगणना केली जाणार आहे. निसर्ग अनुभव या नावाने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख प्रकाशात हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी प्रथमच कोर झोन वगळता बफर 6 परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना होणार आहे. निवृत्ती वेतनधारकांना कोषागार कार्यालयाच्या नावाने येणारे बनावट दूरध्वनी उचलू नयेत असं आवाहन जिल्हा कोषागार विभागानं केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये निवृत्ती वेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचं खोटं सांगितलं जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत, पण कोषागारामार्फत निवृत्तीविषयक लाभ प्रदान करताना किंवा वसुलीबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नसून ऑनलाईन व्यवहाराविषयी देखील सूचित करण्यात येत नाही, त्यामुळे अशा कोणत्याही दूरध्वनी संदेशांना प्रतिसाद देऊ नये. तसंच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी केलं आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. शहरी भागासोबतच जिल्ह्यातील कोणत्याही गाव वाडी वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवल्यास तातडीनं उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईविषयी आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. मराठवाडा, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळ, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात कमालीची वाढ झाली असून काल अकोला इथं सर्वाधिक 44.8 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव, नाशिक, सोलापूर, अहमदनगरसह विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 40 वर होता. मराठवाड्यात परभणी इथं 43.4, बीड इथं 43.1, छत्रपती संभाजीनगर इथं 41.4 तर नांदेड इथं 41.2 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातला प्रचार आज संपला. शनिवारी 8 राज्यातील 58 मतदारसंघात मतदान. डोंबिवली एमआयडीसीत अमुदान रसायन कंपनीत भीषण स्फोट, 3 कामगारांचा मृत्यू, 24 जण जखमी. राज्यात 2 दुर्घटनेत 8 जणांचा बुडून मृत्यू तर उजनी जलाशयातल्या नौका दुर्घटनेतील 6 मृतदेह सापडले. आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.